आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यासह देशभरात वृक्षारोपण आणि पर्यावरणविषयक कार्यक्रम. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अखेरच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. 401 किलोमीटर लांबीचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला. निवडणुका संपल्यानंतरची बिनचूक आकडेवारी आणि अहवाल तयार करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं सुरू केली इंडेक्स कार्ड ही नवी तंत्रज्ञानाधारित प्रणाली. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी उपांत्यपूर्व फेरीत दाखल. देशभरात आज जागतिक पर्यावरण दिवस साजरा झाला. पर्यावरण रक्षणाबाबत जागरूकता आणि प्रत्यक्ष कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेनं 1973 आजच्या दिवशी सर्वप्रथम हा दिवस साजरा केला होता. हा दिवस 143 अधिक राष्ट्रांमध्ये पर्यावरण संवर्धनाच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे साजरा केला जातो. प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात ही यंदाच्या पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना होती. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत विशेष वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. प्रधानमंत्र्यांनी यावेळी वटवृक्षाचं रोप लावलं. प्रधानमंत्र्यांनी आज आपल्या निवासस्थानी शेंद्राची रोपंही लावली. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीत एक पेड माँ के नाम या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यानिमित्तानं मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हवामान बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक प्रचार मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. एकदा वापरलं जाणारं प्लास्टिक पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू असून याचा वापर थांबवणं हा पर्यावरण संवर्धनासाठीचा महत्वाचा निर्णय असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्य सरकारच्या 10 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हायचं आवाहनही त्यांनी केलं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबईत गिरगाव चौपाटीवर एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक विरोधात मोहीम राबवण्यात आली. नवी मुंबईत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं. रत्नागिरी इथंही वृक्षारोपण करण्यात आलं. एक पेड माके नाम उपक्रमात जिल्ह्यात 25,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे. सोलापूर शहरात राबवल्या जाणाऱ्या 1,00,000 वृक्षारोपण मोहिमेचा आज पर्यावरण दिनी प्रारंभ झाला. नागरिक स्वयंसेवी संस्था आणि महिला बचत गटांनी मोहिमेत सहभागी होऊन वृक्षारोपण मोहिमेला चळवळ बनवावं असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं. जळगाव शहरात आज पर्यावरण रक्षण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी फलक आणि घोषणेद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये पर्यावरण जागरूकतेसाठी आयोजित केलेल्या सायकल रॅलीचं उद्घाटन खासदार भागवत कराड यांनी केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार इथल्या मातृस्मृती वनमंदिरात 1400 देशी वृक्षांच्या लागवडीचा मोहिमेचा पर्यावरण दिनी प्रारंभ झाला. समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून महाराष्ट्राच्या समृद्धीचा आर्थिक कॉरिडॉर आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 75 किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्यातले 24 जिल्हे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गानं राज्याचं एकीकरण केलं आहे. लवकरच हा महामार्ग नव्यानं तयार होत असलेल्या वाढवण बंदराशीही जोडला जाईल. यामुळे बंदर केंद्रित विकास राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील यावेळी उपस्थित होते. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानं नागपूर ते मुंबई हा प्रवास फक्त 8 तासात करता येणार आहे. नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांमधून जाणारा हा शेवटचा टप्पा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून बोगदे आणि पुलांद्वारे पूर्ण केला गेला. यात जवळपास 11 किलोमीटर लांबीचे 5 बोगदे असून इगतपुरीला 8 किलोमीटर लांब 17 मीटरपेक्षा जास्त रुंद आणि 9 मीटरपेक्षा जास्त उंचीचा बोगदा राज्यातला सर्वात लांब आणि रुंद बोगदा ठरला आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासाकरता आदिशक्ती अभियान राबवता यावं याकरता येत्या 15 दिवसात ग्रामसमित्या स्थापन करायचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. या अभियानाअंतर्गत विविध विभागांमधल्या महिलांच्या समस्या सोडवणं, हुंडा प्रथा थांबवणं, महिलांशी निगडीत विविध योजनांबद्दल जनजागृती करणं असा व्यापक उपक्रम राबवला जाणार आहे. आगामी आषाढी एकादशीची तयारी राज्यभरात सुरू झाली. वारकऱ्यांना आता पंढरीच्या वारीला जाण्याचे वेध लागलेत. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 18 जूनला सुरू होईल आणि त्याच दिवशी पालखी देहूतून प्रस्थान करेल. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान 19 जून रोजी होईल. दरवर्षी देशभरातून लाखो वारकरी पंढरपुरात येतात. या वारकऱ्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन सोलापूर जिल्हा प्रशासनानं केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर आपण ऐकू शकता. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणुका संपल्यानंतर तयार होणारे विविध आकडेवारी विषयक अहवाल जलदगतीनं तयार करण्यासाठी इंडेक्स कार्ड ही एक नवी तंत्रज्ञानाधारित प्रणाली सुरू केली आहे. इंडेक्स कार्ड ही निवडणूक आयोगाची स्वतःची मात्र कायद्यानं बंधनकारक नसलेली माहिती प्रणाली असेल. या माध्यमातून निवडणुकीनंतरची महत्वाची आकडेवारी संकलित केली जाईल. संशोधक, शिक्षणतज्ञ, धोरणकर्ते, पत्रकार आणि सामान्य नागरिकांना मतदारसंघनिहाय माहिती सुलभतेनं उपलब्ध व्हावी हा यामागचा हेतू असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे निवडणुकीनंतरचे अचूक अहवाल जलदगतीनं उपलब्ध होतील. या अहवालात राज्य तसंच मतदारसंघानुसार मतदारांचा तपशील, मतदान केंद्रांची संख्या, महिला मतदारांचा सहभाग, राष्ट्रीय तसंच राज्य पक्ष आणि नोंदणीकृत पक्षांची कामगिरी, विजयी उमेदवारांविषयीचं विश्लेषण, मतदारसंघनिहाय निकाल आणि एकत्रित सारांश अहवाल उपलब्ध होऊ शकणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 11 वर्ष पूर्ण झाली असून या कार्यकाळात देशातल्या जनतेची आर्थिक क्षमता सुधारण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, जनधन योजना आणि आयुष्मान भारत यासारख्या विविध योजना शासनानं सुरू केल्या. या योजनांचा लाभ 25 कोटींपेक्षा जास्त जनतेनं घेतला असून देशातल्या पायाभूत सोयीसुविधा आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यावर केंद्र सरकार जोर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. केंद्र सरकारनं बकरी ईदनिमित्त 6 जून 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याचा दावा करणारी एक पोस्ट समाजमाध्यमांवर फिरते. मात्र या पोस्टमधला दावा तथ्यहीन आणि खोटा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. देशभरात अनेक भागांमध्ये ईद 6 जून रोजी साजरी केली जाणार असल्याची शक्यता असली तरी या दिवशी सरकारनं कोणतीही सुट्टी जाहीर केली नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकमधले उपनेते सुधाकर बडगुजर यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर त्यांच्या जागी पक्षाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरून त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. बडगुजर यांना भाजपात प्रवेश देण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकारात आज झालेल्या सामन्यात भारताची चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी ही जोडी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. त्यांनी डेन्मार्कच्या रास्मुस केजर आणि फ्रेडरिक सोगार्ड या जोडीचा 16-21, 21-18, 22-20 असा पराभव केला. दरम्यान भारताच्या पी व्ही सिंधू हिला थायलंडच्या चोचू वोंगकडून 22-20, 10-21, 18-21 असा पराभव पत्करावा लागला. तर महिला दुहेरी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा मयू मात्सुमोतो आणि युकी फुकुशिया या जपानी जोडीनं 13-21, 22-24 असा पराभव केला. महिलांच्या हॉकी आशिया चषक 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं. ही स्पर्धा 5 ते 14 सप्टेंबर दरम्यान चीनमधल्या हांगझो शहरात खेळली जाईल. या स्पर्धेत भारताच्या महिला हॉकी संघाचा पहिला सामना 5 सप्टेंबरला थायलंडच्या संघाबरोबर होईल. भारताच्या संघाचा समावेश ब गटात करण्यात आला असून जपान, थायलंड, सिंगापूर हे देशही याच गटात असतील. हवामान. राज्यात येत्या 3 दिवसात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 30 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी सतर्क रहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कोकणात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव, तर विदर्भात नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यासह देशभरात वृक्षारोपण आणि पर्यावरणविषयक कार्यक्रम. समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अखेरच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला. निवडणुका संपल्यानंतरची बिनचूक आकडेवारी आणि अहवाल तयार करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं सुरू केली इंडेक्स कार्ड ही नवी तंत्रज्ञानाधारित प्रणाली. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.